पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 4 मराठी प्रेषितांची कृत्ये अध्याय 4 प्रेषितांची कृत्ये अध्याय 4 धर्मसभेपुढे पेत्रस व योहान धर्मसभेपुढे पेत्रस व योहान ते लोकांबरोबर बोलत असता त्याचवर याजक मंदिराचा सरदार व सदोकी हे चालून आले कारण ते लोकास शिक्षण देऊन येशूच्याद्वारे मेलेल्यातून पुन्हा उठणे होईल असे प्रसिद्धपणे सांगतात याचे त्यास अतिशय वाईट वाटले तेव्हा त्यांनी त्याचवर हात टाकले व संध्याकाळ झाली म्हणून संध्याकाळपर्यंत त्यास चौकीत ठेवले तथापि वचन ऐकणाऱ्यांनी पुष्कळ लोकांनी विश्वास धरला आणि पुरुषांची संख्या सुमारे 5000 झाली नंतर दुसऱ्या दिवशी असे झाले की त्यांचे अधिकारी वडील व शास्त्री हे आणि मुख्य याजक हन्ना कैफा योहान अलेक्सांद्र व मुख्य याजकाच्या कुळातील जितके होते तितके येरुश्लेमात एकत्र झाले आणि त्यांनी त्यास मध्ये उभे करून विचारले हे तुम्ही कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यास म्हणाला अहो अधिकाऱ्यांनो व वडीलजनांनो एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला याविषयी आमची चौकशी आज व्हावयाची असेल तर तुम्हा सर्वास व इस्रायल लोकास हे कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले ज्याला देवाने मेलेल्यामधून उठविले त्या नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे जो धोंडा तुम्ही बांधणाऱ्यांनी तुच्छ मानला असता कोणशिला झाला तो हाच आहे आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही जेणेकरून आपले तारण व्हावयाचे असे दुसरे नाम आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून तसेच हे अनक्षर व अज्ञानी इसम आहेत असे समजून त्यांनी आश्चर्य केले आणि हे येशूच्या सहवासात होते असेही त्यांनी ओळखले तरी त्या बरे झालेल्या मनुष्यास त्यांच्यासमोर उभे असलेले पाहून त्यांच्याने काही विरुद्ध बोलवेना मग त्यांनी त्या सभेच्या बाहेर जाण्यास आज्ञा केली आणि ते आपसात विचार करून म्हणाले या माणसास आपण काय करावे कारण त्याचकडून प्रसिद्ध चमत्कार घडला खरा हे सर्व येरुश्लेमकरास ठाऊक आहे ते आम्हाला नाही म्हणता येत नाही तरी हे लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यास अशी धमकी द्यावी की यापुढे त्यांनी या नावाने कोणाबरोबर बोलू नये मग त्यांनी त्यास बोलावून असे निक्षून ताकीद दिली की येशूच्या नावाने अगदी बोलू अगर शिकूही नका परंतु पेत्र व योहान यांनी त्यास उत्तर दिले की देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे याचा तुम्हीच विचार करा जे आम्ही पाहिले व ऐकले ते बोलू नये हे आमच्याने होत नाही तेव्हा त्यांनी त्यास आणखी धमकावून सोडून दिले त्यास शिक्षा कशी करावी हे लोकामुळे त्यास सुचेना कारण घडलेल्या गोष्टीमुळे सर्व लोक देवाचे गौरव करीत होते आणि बरे करणाऱ्याचा हा चमत्कार ज्याच्यावर घडला होता तो मनुष्य वयाने 40 वर्षावर होता पेत्र व योहान आपल्या मित्रांकडे परत येतात ते सुटल्यावर आपल्या मंडळाकडे गेले आणि त्यास मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हटले होते ते सर्व त्यांनी सांगितले हे ऐकून ते एकचित्त होऊन देवाला उच्च स्वराने म्हणाले हे प्रभू आकाश पृथ्वी समुद्र व त्यातील सर्व काही यांचा उत्पन्न करता तूच आहेस आमचा पूर्वज तुझा सेवक दाविद याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटले राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ कल्पना का केल्या प्रभूविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी जमले कारण खरोखरच तुझा अभिषिक्त म्हणजे तुझा पवित्र सेवक येशू याच्या विरुद्ध या शहरात विदेशी लोक व इस्रायल लोक यांच्या सुद्धा हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले, यासाठी की जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वक संकल्पाने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे। तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा आणि बरे करण्याकरता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर। तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावी असेही कर। आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते जमले होते ती कंपित झाली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले। समाईक फंड, समाईक फंड। तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता। कोणीही आपल्या मालमत्तेतील काही आपले आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व पदार्थ सामायिक होते। प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वावर मोठी कृपा होती, ज्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घराचे जितके मालक होते तितक्यांनी ती विकून टाकून विकलेल्या वस्तूचे मोल आणून प्रेषितांच्या चरणी ठेवावे। मग जसजशी कोणाला गरज लागेल तसे तसे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे। तेव्हा कुप्रबेटात जन्मलेला लेवी योसेफ, ज्याला प्रेषितांनी बर्नबा म्हणजे बोधपुत्र असे नाव दिले होते, त्याची जमीन होती, ती त्यांनी विकली व तिचे पैसे आणून प्रेषितांच्या चरणी ठेवले।